वाकं करोति वाचालम् पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्बत्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीम् नमोऽस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थितः तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनम् समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुप्तमधुप स्वामी स्वरूपांकितः संतानां वचनानुभूति पथिक साक्षी स्वयं कापड़ी गार्हस्ते किल एकनाथ सदृश वृत्तौ तुकारामवत् सोहं योगरतं कृतार्थचरितम् वंदे यतिं माधवम् स्वामी माधवनाथ वल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमा भक्त सुशांत दांत सुहृदम् उत्तुंगधिं वत्सलम् सोहं बोधशुचित्वपूर्ण सततम् तूर्यत्वमासाधितम् वंदे त्वां मकरंदनाथयतिनम् रक्षस्वदीनांकितम् ओम। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
विश्व विकासित मुद्रा जया सोड़ी तुझी योग निद्रा तया नमोजी गणेन्द्रा श्री गुरु राया त्रिगुण त्रिपुरी वेढ़िला जीवत्व दुर्गी आडिला तो आत्मशंभुने सोडविला तुझी आ स्मृति म्हणोनी शिवेसी काटाळा गुरुत्वे तुची आगळा तरी हळू माया जळा माजी तारुनी। इथपर्यंत आपलं मागच्या वेळेला झालेलं होतं। तीन ओव्या झालेल्या होत्या। जेव्हा भगवंत योग निद्रेमध्ये असतात तेव्हा विश्व नसतं। जेव्हा साधक ध्यानामध्ये उन्मनी स्थितीत असतो त्याच्या मनाचा लोप झालेला असतो, तर्कबुद्धी मावळलेली असते, देहभाव नाहीसा झालेला असतो, स्थळ आणि काळ त्याला स्मरेन असं झालेलं असतं, त्याचा लोप झालेला असतो, तेव्हा विश्व या नावाचा पदार्थ नसतो आणि तो उन्मनीतून बाहेर आला आणि वृत्ती उठायला सुरुवात झाली की सगळं विश्व समोर उभं राहतं। विचाराच्या अंगाने सर्व जगत आपल्या समोर उभं राहतं। विश्व विकासित मुद्रा जया सोडी तुझी योग निद्रा। म्हणून विश्व विकासित मुद्रा विश्वाचा पसारा जेव्हा स्पष्ट होतो तेव्हा तू योग निद्रेमध्ये नसतोस, तुझी योग निद्रा सुटलेली असते। तया नमोजी गणेंद्रा श्री गुरु राया। सद्गुरूचं स्तवन चाललेलं आहे 17व्या अध्यायाच्या प्रारंभी। त्या गुरु गणेशाला गुरु रायाला माझं नमन असो, माझा नमस्कार असो। सद्गुरूंना नमन करणं याचा अर्थ सद्गुरूंच्या ठिकाणी लीन होणं। सद्गुरूंना नमन करणं म्हणजे आपली अहंता विसरून जाणं। सद्गुरूंना नमन करणं म्हणजे त्यांची महत्ता मान्य करणं। ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंना म्हणजे श्री निवृत्तीनाथांना गणेंद्र म्हणतात, गणपती म्हणतात, त्रिगुण त्रिपुरी वेढिला जीवत्व दुर्गी आडिला तो आत्मशंभूने सोडविला तुझी स्मृती, त्रिगुण रूपी त्रिपुरामध्ये म्हणजे किल्ल्यामध्ये ज्याला वेढा घातलेला आहे असा जीवत्व दुर्गी आडिला इथं ज्या किल्ल्याच्या बाहेर तीन नगर आहेत आणि त्या नगराच्या मध्यभागी किल्ला आहे आणि त्या किल्ल्यामध्ये जीवरूपाने जो अडकलेला आहे, त्रिगुण आहेत, त्रिगुण हीच जणू काही नगर, त्या त्रिगुणांमध्ये अहंतारूपी दुर्गामध्ये किल्ल्यामध्ये हा जीवरूपाने अडकलेला तो आत्म शंभूने सोडविला तुझी स्मृती, तो आत्मा, तो आत्मशंभू खरं म्हणजे पण जीवरूपाने अडकला गेलेला, अबोधाला प्राप्त झालेला तो हे गुरु गणेंद्रा तुझ्या स्मृतीनी त्याची मुक्तता झाली. मागच्या वेळेला मी सांगितलं की तारकासुराचे तीन पुत्र त्रिपुरासुर त्यांना ब्रह्मदेवापासून तीन अभेद्य आणि गगन संचारी अशी नगर प्राप्त झालेली होती शिवांच्या आशीर्वादाने, भगवान शंकरांच्या वरानी. आणि मग ते सगळ्या त्रैलोक्याला त्रस्त करू लागले. त्यांच्या संकटापासून सोडवावं म्हणून शंकराची आराधना सर्व देवांनी केली. पण शंकरांना देखील यश येईना, कारण शंकरांच्याच वरामुळं ते बलवत्तर झालेले होते. तेव्हा शंकरांनी श्री गणेशांची आराधना केली आणि गणेशांची आराधना केल्यावर शंकरांना यश प्राप्त झालं, देवांची मुक्तता झाली, त्रिभुवनाची सुटका झाली. या पुराणाचा दाखला ज्ञानेश्वर महाराजांनी अशा एका अलंकारिक पद्धतीने दिलेला आहे. त्रिगुण त्रिपुरी वेढिला जीवत्व दुर्गी आडिला तो आत्मशंभूने सोडविला तुझी या स्मृती. ज्ञानेश्वर महाराज हे उपनिषद सगळी शास्त्र तसं पुराणांमधल्या कथा देखील किती अवगत होत्या आणि एखाद्या ओवीमध्ये त्याचा निर्देश ते कशा रीतीने करतात. म्हणून शिवेसी काटाळा म्हणून प्रत्यक्ष शिवाशी जर तुलना केली तर गुरुत्वे तुची आगळा. तर शिव देखील बाजूला राहतील, तुमचं जे गुरुत्व आहे ते आगळं वेगळंच आहे. तुमचं गुरुत्व हे भगवान आदिनाथांपेक्षा शंकरांपेक्षा देखील श्रेष्ठ आहे. भगवान शंकरांना किंवा आदिनाथांना कमी लेखण्याचा ज्ञानेश्वर महाराजांचा हेतू नाही, पण या क्षणाला आदिनाथांचा आपल्याला होणारा उपयोग आपल्या सद्गुरूंच्या मार्फतच आहे. आदिनाथ मूर्ती स्वरूपात आहेत, आदिनाथ पिंडीच्या स्वरूपामध्ये आहेत, खुणेच्या स्वरूपामध्ये आहेत. ते आपल्याला जीवपणापासून तशी मुक्ती देऊ शकत नाहीत. असं म्हणता येईल की आदिनाथच गुरूंच्या रूपाने येऊन आपल्याला मुक्ती देतात, पण तरी देखील गुरूंचं महात्म्य हे अधोरेखितच होतं. म्हणून शिवेसी काटाळा गुरुत्वे तुची आगळा, तरी हळू माया जळा माझी तारुनी, अशा करता तुम्ही आगळे वेगळे आहात की एखाद्या नावेप्रमाणे हलकं तरंगण्याच्या गुणांनी तुम्ही तुमच्याकडे शरण आलेल्यांचा उद्धार करता. नावेत तरतो याचा अर्थ बोलून बोलून आपल्याला तसं म्हटलं तर ते बोथट झालेलं आहे. नाव सापडल्यानंतर कसा तरेल हे ज्याला पोहता येत नाही त्यांनी आपल्या उंचीपेक्षा जास्त पाण्यात पडावं म्हणजे कळेल की आधार मिळाला तर काय होतं. मी एकदा पडलो होतो घाटावर आईबरोबर कार्तिक स्नान करायला. सगळ्याच वाड्यातल्या बायका गेलेल्या होत्या तर आम्ही काही मुलं देखील गेलेले होतो. तर थोडं एक एक पायरी उतरून पाहताना अजून एक पायरी उतरल्यानंतर मात्र बुडायची वेळ आली. तेव्हा माझा एक मित्र त्याने हात दिला म्हणून नाहीतर प्रवाहाबरोबर थोडा पुढेही सरकत चाललेलो होतो आणि तेव्हा बुडणं म्हणजे काय हे समजलं. उडी मारून जेव्हा नाक वर येतं आणि श्वास थोडा तरी घेता येतो तेव्हा कशी घालमेल होते हे तेव्हा कळलं. म्हणून हळू माया जळा माझी तारुनी मोठ्या मोठ्या जलाशयामध्ये नावेत बसून जेव्हा एखादी व्यक्ती जाते त्याला बुडण्याचा अनुभव नसतो त्यामुळे तरण्याचं विशेष वाटत नाही. त्याला वाटतं ही गंमतच चाललेली आहे. पण हे जे तरणं आहे ते फार विशेष आहे. जे तुझ्याविषयी मूढ तया लागी तू वक्रतुंड. जे तुझं हे स्वरूप जाणत नाहीत जे तुझ्या स्वरूपाबद्दल अनभिज्ञ असतात त्यांना तू वक्रतुंड असतोस म्हणजे दुर्बोध असतोस. तुझ्या मुखाचं सरळ दर्शन त्यांना होत नाही. गणपती जो वक्रतुंड आहे हत्तीचं मुख असल्यामुळं त्याला वक्रतुंड म्हटलेलं आहे त्याच्या सोंडेमुळं. पण त्याचा दुसरा अर्थ असा आहे की तो वक्रतुंड आहे याचा अर्थ जाणायला फार कठीण आहे. सरळ चेहरा ज्याचा असतो त्याला जाणलं जातं. जो वक्रतुंड असतो तो दुर्बोध असतो. वक्रतुंड हा जाणायला दुर्बोध आहे. त्वं साक्षात आत्मासि नित्यम. कोणी आत्म्याला जाणलंय. ऋतन वच्मी सत्यम वच्मी अवत्वम माम अववक्तारम. आम्हाला बोलवणारा तू आहेस. अवश्रोतारम आम्हाला ऐकवणारा तू आहेस. म्हणजे तुझ्या योगानी आम्ही ऐकतो. आमच्या आत ज्या योगानी आम्ही ऐकतो तिथं तू असतोस. पण तू आम्हाला समजत नाहीस त्यामुळे तू वक्रतुंड असतोस. आम्हाला समजत नसल्यामुळं तू आमच्या पक्षी दुर्बोधच असतोस. म्हणून विश्व प्रगट झालं तेव्हा भगवंत योग निद्रेतून बाहेर आले हे गुरु गणेशाचं विशेष स्वरूप. जे तुझ्याविषयी मूढ तया लागी तू वक्रतुंड. त्यांना समजत नाहीये की गुरु कार्यरत आहेत म्हणून जग चाललेलं आहे. सज्जन या अवनी तलावर आहेत म्हणून जगत चाललेलं आहे हे त्यांना कळत नाहीये. नीती टिकून आहे धर्म टिकून आहे प्रामाणिकपणा सत्याचरण टिकून आहे काही जणांच्या तरी ठिकाणी आहे म्हणून व्यवहार चाललेले आहेत. खोट्याला देखील खोटं बोलायचं असेल तर मी खोटं बोलतोय असं म्हणून सांगता येत नाही. त्याला देखील मी खरं बोलतोय असंच बोलावं लागतं खोटं सांगायला देखील. सत्याच्या आधारावर जग उभं राहिलेलं आहे. हे ज्याला समजत नाही सज्जनांच्या शक्तीमुळे जगत चाललेलं आहे हे ज्यांना समजत नाही. काही काही जणांची समजच बेताची असते. हे विश्व विकासित मुद्रा जया सोडी तुझी योग निद्रा हे खूप झालं. पण मी असं वाचले की एकदा एका पेशंटला ऑपरेशन करता म्हणून भूल द्यायची होती आणि डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशन मोठं आहे, जवळपास 5 तास तुम्हाला भूल द्यावी लागेल. अगदी डॉक्टर इंजेक्शन देताना तो उठून बसला आणि तो म्हणाला की या इंजेक्शनमुळे माझी जागृत झालेली कुंडली कायमची झोपेल का. कसलीच समज नसते. ज्ञानी आसी तरी अखंड उजूची आहासी. आणि जो ज्ञानी आहे त्याला तू सरळ तोंडी आणि कायम उजू सन्मुख असाच असणार. सहसा सद्गुरू ओळखता येत नाहीत. सद्गुरू हे दुर्बोधच राहतात. याचं कारण स्वामीजी म्हणत असत की मी जर छडी घेऊन बसलो असतो आणि जरा भगवे कपडे घालून दाढी मिशा वाढवल्या असत्या, केस वाढवले असते, तर या पोरी बाळी मला घाबरल्या असत्या असं म्हणायचंय. मी आपला धोतर पांढरा शर्ट घालून तुमच्यामध्ये तुमच्यासारखा आहे. सद्गुरू हे दुर्बोध असतात. त्यांचं ज्ञान त्यांच्या ठिकाणी गुप्त असतं आणि जे ते ज्ञान ओळखू शकत नाहीत ते त्याला आपल्यासारखाच मनुष्य समजतात. सद्गुरूंना जाणण्यासाठी म्हणून देखील काही एका ज्ञानाची पातळी आवश्यक असते. जीवनात परोपकार गरजेचा असतो. दुसऱ्याच्या सुतळीचा तोडा देखील मला नको अशी निस्पृहता लागते. कायम खरेपणाने चालण्याची वृत्ती लागते. संस्कार लागतात. श्रद्धा लागते. दीर्घ साधना करण्याची इच्छा आणि क्षमता आपल्या ठिकाणी लागते. शास्त्राचं थोडं बहुत वाचन लागतं अथवा पूर्वजन्मींचे संस्कार लागतात. पूर्वीचे संचित ये जन्मींची कमाई तिसरी ती पाही गुरुकृपा. म्हणून पूर्वीचं काही एक संचित देखील लागतं. असं जर काही असेल तो ज्ञानी म्हणजे आत्मज्ञानी झालेला नसतो, पण निदान त्याच्या दृष्टीला सद्गुरू तरी सद्गुरू आहेत असं समजतं. झरतृष्ट अगदी देह ठेवण्याच्या वेळेला त्याचे शिष्य अवतीभोवती बसलेले होते आणि म्हणाले की महाराज आपण इतक्या आजारांनी त्रस्त झालेले आहात, आपण देह कधी ठेवाल. ते म्हणाले की देह तर हा पडणारच आहे, पण देह माझा जेव्हा पडेल तेव्हा निदान तुम्हाला दृष्टी देण्याचा माझा विचार आहे. तुम्ही ती मिळवावी की जेव्हा तुम्हाला ज्ञानी पुरुष दिसेल तेव्हा त्याच्यात झरतृष्टाची ज्योत पाहण्याची क्षमता तरी असावी. तुम्हाला ती दृष्टी तरी देऊन जाण्याचा माझा विचार आहे असं झरतृष्ट म्हणाला. नाहीतर बऱ्याच वेळेला झरतृष्ट गेल्यानंतर झरतृष्टासारखा कोणी नाही असं त्यांचे शिष्य म्हणायला लागतात. या अवनी तलावर एका पाठोपाठ एक ज्ञानी होतात, पण ते ज्ञानी ओळखण्याची दृष्टी ही गरजेची आहे. ती जर दृष्टी नसेल तर ज्ञानी हा ज्ञानी म्हणून समजत नाही. तुम्ही झरतृष्टाच्या देहापाशी अडकून पडू नये असं मला वाटतं असं झरतृष्ट म्हणाले. म्हणून जो ज्ञानी आहे याचा अर्थ त्याला एवढं पाहण्याची दृष्टी आहे. जो संत आहे त्या संतांचा आत दिवा लागलेला आहे आत्मज्ञानाचा, एवढं तरी कळावं त्याच्या प्रेमावरून, त्याच्या भक्तीवरून, त्याच्या आनंदावरून, त्याच्या निष्कामतेवरून, सर्वांचं हित करण्याच्या त्याच्या अविरत प्रयत्नांवरून. तो ज्ञानी आहे एवढं तरी ओळखता यावं, यांना आत्मज्ञान झालेलं आहे एवढं तरी कळावं. एवढं ज्यांना कळतं आहे त्यांना ज्ञानेश्वर महाराज ज्ञानी म्हणतात. आणि मग या कॅटेगरीच्या पुढे जे ज्ञानी आहेत, स्वामीजी असं म्हणतात की पावसला एसटी स्टँडवर उतरलो आणि तुम्हाला माहिती आहे एसटी स्टँडवर उतरल्यावर थोडं चालल्यानंतर गौतमी नदीचा पूल लागतो आणि त्याच्या पलीकडे देसायांचं घर आहे. त्या पुलावर पाऊल टाकलं आणि मला असं जाणवलं की या परिसरात एक महात्मा राहतोय. आपल्या आपल्या शक्यतेप्रमाणे, क्षमतेप्रमाणे मग जो ज्ञानी आहे त्याला हे गुरु गणेशा तुम्ही अखंड उजूची आहासी, तुम्ही दुर्बोध मुळीच नसाल. आपण एक पाच मिनिटं थांबू. दैवी की दिठी पाहता सानी तरी मिलनोन मिलनी उत्पत्ति प्रलयो दोन्ही लीलाची करीसी. निवृत्तीनाथांना गुरु गणेशाच्या रूपकाने स्तवन करत असताना ज्ञानेश्वर महाराज जसे गणपतीचे नेत्र हे साने म्हणजे अतिशय लहान असतात, हत्तीचे डोळे लहान असतात, आपली जी दैवी दृष्टी आहे, दैवी की दिठी जी दैवाचा वर्षाव करते, जी साधकावर भाग्याचा वर्षाव करते, जी प्रेमाचा आनंदाचा वर्षाव करते, अशी आपली दैवी की दृष्टी। स्वामीजींचे डोळे लहान होते बर का, ते कितीतरी जणांनी इथं सांगताना म्हटले ते इवल्याच्या डोळ्यातून इवलेचे डोळे लुकलुकले असं किती जणांनी सांगितलं। खरंच त्यांचे डोळे बारीक होते। तुमच्या हे दिठी जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे तो जीवची परी तुके महेशेसी, असं ज्ञानेश्वर महाराज एके ठिकाणी म्हणतात। ही दैवी दृष्टी ज्याच्यावर झळकते तुम्ही तुमच्या इवल्याशा डोळ्यातून जगताकडे पाहत असताना, दैवी की दिठी पाहता सानी, तरी म्हणजे तुमची दृष्टी लहान असताना, तुमचे डोळे लहान असताना देखील मिलनोन मिलनी त्याची उघडझाप होत असताना उन्मिषन निमिषन नपी तुमच्या डोळ्यांच्या पापण्याची उघडझाप होत असताना मिलनोन मिलनी उत्पत्ती प्रळय दोन्ही लीलाची करीसी, तुमची दिठी उघडी होते तेव्हा उत्पत्ती होते आणि उघडझाप होताना तुमची सानी दिठी जेव्हा बंद होते तेव्हा प्रळय होतो, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। आधी म्हटलेलंच आहे, विश्व विकासित मुद्रा जया सोडी तुझी योग निद्रा। योग निद्रेतून तुम्ही बाहेर आलात की विश्व निर्माण झालं, तुम्ही दृष्टी उघडली की विश्व या नावाचा पदार्थ निर्माण झाला, तुम्ही डोळे मिटले की विश्व या नावाचा पदार्थ संपला। तुमच्या नयनांची उघडझाप हे उत्पत्ती आणि प्रळय होण्याला कारण असतात। उत्पत्ती प्रळय दोन्ही लीलाची करीसी, प्रवृत्ती करण्याच्या चाळी उठली मदगंधा निळी। मराठी येवर का हे सगळं, हे सांगितल्याशिवाय समजणं अशक्य आहे। पूजी जसी नीलोत्पली जीव भृंगाच्या, हायली फिगरेटिव्ह लँग्वेज ज्याला म्हणतात, अति अलंकारिक भाषेमध्ये या अध्यायाची सुरुवात ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली आहे। आपले जे कान आहेत, गणेशाचे जे कान आहेत ते मोठे, एकतर सुपासारखे असं म्हणतात, त्याची जेव्हा हालचाल होते असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, प्रवृत्ती करण्याच्या चाळी उठली मदगंधा निळी, असं म्हणतात की हत्तीच्या ताळूच्या ठिकाणी एक प्रकारे गंध असतो। हत्तीच्या ठिकाणी मद असतो पण तो मद देखील गंधयुक्त असतो। तो जो मद आहे हत्तीच्या माथ्यावर तर तो कानाची जेव्हा उघडझाप होते हत्तीची तेव्हा एका प्रकारच्या गंधाची झुळूक येत असते असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. प्रवृत्ती करण्याच्या चाळी उठली मदगंधानिळी आणि हा गंध असतो तो मदाचा असतो. जेव्हा तुम्ही प्रवृत्ती करणं त्याची हालचाल व्हायला सुरुवात होते तेव्हा मदाचा गंध सर्वत्र पसरतो. आणि प्रवृत्ती करणं आहे त्यामुळं प्रवृत्ती हाच कोणी एखादा मद. जसं हिमालय पादाक्रांत करावा, समुद्राच्या बुडाशी जावं. विनोबा म्हणतात की समुद्राच्या बुडाशी बुड्या मारतात पाणबुडे आणि तिथून शिंपले काढतात. ते शिंपले फोडतात, तो फोडल्यानंतर आत मोती निघतो. त्या मोत्याचं काय करायचं हे कळत नाही, मग त्याला भोग पाडतात. त्याला भोग पाडलं म्हणून कानाला भोग पाडतात आणि कानात घालतात. प्रवृत्ती माणसाला कशी नाचवते, काही कशाशी कशाचा संबंध नाही. आणि मी जर म्हटलं यांनी सौंदर्य खुलत नाही तर या वर्गाला फार वाईट वाटेल, पण प्रत्येक भगिनी जर असं घालत असेल तर प्रत्येकाचं सौंदर्य खरंच खुलतं का? पण मी म्हणतो खुलतं. प्रवृत्ती इतकी वारेमाप वाढते की हा डोंगर खणावा आणि दुसरीकडे भर घालून ती दरी बुजवावी अशा प्रकारचे उद्योग चालू होतात. जगत व्यापारामध्ये तर प्रवृत्तीच्या रूपाने किती हालचाली आणि काय काय चाललेलं आहे, पण व्यक्तीच्या जीवनात देखील ते तसंच चालू असतं. त्याची प्रवृत्ती त्याला स्वस्थ बसू देत नाही, त्याला गाणं ऐकायला लावते. कान दिलेत गाणं ऐकायलाच पाहिजे. त्याला साईट सीइंग घडवते, डोळे दिलेले आहेत सौंदर्य पाहायलाच पाहिजे. हात दिलेले आहेत तर अनेक प्रकारची कर्म करायलाच पाहिजेत. पाय दिलेले आहेत तर चालायलाच पाहिजे. मग कुठं चालत जाईल काही सांगता येत नाही. हातांनी काय काम करेल काही सांगता येत नाही. डोळ्यांनी काय वाचेल काही सांगता येत नाही. कारण या प्रवृत्तीमध्ये देखील सत्व रजतम आहे. आत्ताची अडचण तर अशी आहे की नक्की किती पैसे मिळाले म्हणजे आपलं नीट भागेल हे कोणाला ठरवताच येत नाहीये. आणि तरी देखील सगळ्या आर्थिक परिस्थितीचे लोक सुखाने राहत आहेत, पण ते लक्षात न घेता अधिकाधिक मिळवण्यासाठी किती धडपड चाललेली आहे हे ते प्रवृत्ती करणं. सगळ्यांचंच व्यवस्थित चाललेलं आहे आपल्या तऱ्हेनी. व्यवस्थित चालले झोप चांगली लागते, भूक चांगली लागते, डिस्चार्ज शौचाला चांगली होते आणि ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणींना तोंड देण्यासाठी शक्तीबुद्धी आहे. बस सगळ्या आर्थिक स्तरावरचे लोक एवढंच करतायत. त्यांच्या अडचणींचे डोंगर त्यांच्या कर्मांप्रमाणे कमी अधिक आहेत. कर्म बेताची असतील तर अडचणीची टेकडीच असेल असं समजा, आणि कर्म वारेमाप असतील तर अडचणींचे पर्वत देखील असू शकतात. पण ही प्रवृत्ती स्वस्थ बसू देत नाही. ती काय ठरवेल काही सांगता येत नाही. कोणी कोणी ठरवतं की 25,000 रुपये मला मिळाले पाहिजेत, कोणी ठरवतं की 50,000 शिवाय गत्यंतर नाही, कोणी ठरवतं 1,00,000 रुपये तरी पाहिजेत, तर कोणी म्हणतं की 1,00,000 काय होणार आहे, काय रे काय नाव आहे, छापणं नाही का, छापले पाहिजेत, अशी भाषा कोणी कोणी बोलतात. कुठं समाधान आहे? ही प्रवृत्ती ही अशी गोष्ट आहे की फिरण्यात नाही, खाण्यात नाही, ऐकण्यात नाही, पैसे मिळवण्यात नाही, कपडे लत्ते दागिने कशातच नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द वापरलाय की प्रवृत्ती करण्याच्या चाळी उठली मदगंधा निळी, मद गंध अनिळी, मदाचा सुगंध घेऊन येणारा वारा, कानाच्या हालचालीमुळं, प्रवृत्ती करण्याच्या कानाच्या हालचालीमुळं. पूजी जसी नीलोत्पली जीवभृंगाच्या, तू या प्रवृत्ती करण्याच्या योगानी जो मदरूपी सुगंध त्याचा वारा वाहत असतो त्यामुळे तू पूजला जातोस, हे गुरु गणेशा. जीव भृंगाच्या म्हणजे जीव भ्रमर रूपी नीलोत्पली नीलकमलांनी असा जीव देखील मुक्तते करता तुलाच पूजन करतो, तुझंच पूजन करतो. पाठी निवृत्ती करण ताळे, आणि जेव्हा तुझे निवृत्ती रूपी कर्ण हलायला सुरुवात होते, आहाळली ते पूजा विधुळे, जी काही प्रवृत्तीवाल्यांनी पूजा मांडलेली असते. आता मी आत्ताच्या काळातलं सांगतोय, इथं प्रवृत्ती पूजा याचा अर्थ यज्ञ याग त्या काळात केले जाणारी अनुष्ठानं असाही त्याचा एक अर्थ आहे. पण त्यानंतर जेव्हा निवृत्तीरूपी करण्याची हालचाल सुरू होते, म्हणजे प्रवृत्तीपासून आपण आपल्या स्वतःला आवरून धरावं, तेव्हा जी मांडलेली पूजा आहे तर ती पूजा तू उधळून टाकतोस. आहाळली ते पूजा विधुळे, ती पूजा विसर्जन पावते, त्या पूजेनी होत नाही असं लक्षात येतं. कारण एकीकडे आयुष्य संपत असतं ना, किती पूजा मांडणार, 50,000 रुपये मिळवत मिळवत आयुष्य संपतं, 5,00,000 रुपये मिळवत मिळवत वय पुढं जातं, हातात जे मिळायचं ते मिळत नाहीये, पुढं कधीतरी करू असा विवेक तो करतो, पण तो अविवेक असतो. आणि याच्यातून ज्याला जाग येते, तेव्हा जी पूजा मांडलेली आहे ती पूजा विसर्जन पावते, तेव्हा मिरविसी मोकळे अंगाचे लेणे, तेव्हा मोकळ्या मुक्त शुद्ध स्वरूपाने तू राहतोस. मग तुझ्या अंगावर कोणतंही लेणं नसतं, मोकळ्या अंगाचे लेणे. जसं म्हणतात ना, उत्तम शरीर संपदा असेल तर दागिने घालण्याची गरज नाही, पुरुषांच्या बाबत म्हणतात. अंगाचं लेणं लेवविण्याची काही गरज मग पडत नाही, तू जसा आहेस तसा तू शोभूनच दिसतोस, आणि पूजा वगैरे कोणताही प्रकार राहत नाही. वेळ संपली. मला असं वाटतं की एका दमात सगळं सांगून टाकावं. वामांगीचा लास्य विलासू जो हा जगत रूप आभासू तो तांडव मिसे कळासू दाविसी तू. हा वामांगीचा लास्य विलासू हा एक विशेष शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी योजलेला आहे. भगवान शंकरांची वामांगी म्हणजे पार्वती, तिने केलेलं हर्षभरित नृत्य. भगवान शंकरांच्या पुरुषत्वाने परिपूर्ण असलेल्या तांडव नृत्याला प्रतिसाद म्हणून हर्षोत्फुल्ल होऊन आदिमाता पार्वती जेव्हा नृत्य करते हर्षभरित होऊन तेव्हा त्याला लास्य विलास असं म्हणतात. शब्द देखील कसे आहेत बघा. हा जगतरूप आभास आहे तो जणू वामांगीचा लास्य विलास आहे. तो तांडव मिसे कळासू दाविसी तू. तू तांडव करतोस म्हणून आदिमाता लास्य विलास करते असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शान्तिः शान्तिः शान्तिः. हरी 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 हरी. ज्ञानोबा माहुली प्रभु स्वामी जी स्वामी जी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.